गुरु साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। श्रीराम श्रीराम श्रीराम। ॐ पार्थाय प्रतिबोधितां भगवता नारायणेन स्वयं व्यासेन ग्रथिता पुराणमुनिना मध्ये महाभारतम् अद्वैतामृतवर्षिणीं भगवतीं अष्टादशाध्यायिनीं अम्बत्वाम् अनुसन्दधामि भगवत् गीते भवद्वेषिणी। नमोऽस्तु ते व्यासविशालबुद्धे फुल्लारविन्दायतपत्रनेत्र येन त्वया भारततैलपूर्णः प्रज्वालितो ज्ञानमयप्रदीपः यं ब्रह्मा वरुणेन्द्ररुद्रमरुतस्तुन्वन्ति दिव्यैस्तवैः वेदैः साङ्ग पदक्रमोपनिषदैः गायन्ति यं सामगाः ध्यानावस्थित तद्गतेन मनसा पश्यन्ति यं योगिनो यस्यान्तं न विदु सुरासुरगणा देवाय तस्मै नमः। श्रीराम केवलं करुणाकारं कैवल्यानन्ददायकं संसारतापशमनं समर्थं समदर्शिनं स्वयं प्रकाशं संसिद्धं स्वरूपानन्दसद्गुरुं पावनं परमं शान्तं पावसेवासिनं भजे। सोऽहं सिद्धिसुसम्पन्नो नादसन्धानसंस्थितः वीतरागो विशेषश्च श्रीगुरुः पातु मां भवे। ज्ञानेशाङ्घ्रिसरोजलुब्धमधुप स्वामी स्वरूपाङ्कितः संतानां वचनानुभूतिपथिक साक्षी स्वयं कापडी गार्हस्थे किल एकनाथ सदृशो वृत्तौ तु कारामवत् सोऽहं योगरतं कृतार्थचरितं वन्दे यतिं माधवम् स्वामी माधवनाथवल्लभमथो वैराग्यरत्नाकरं प्रेमाभक्तसुशान्तदान्तसुहृदम् उत्तुङ्गधिं वत्सलम् सोऽहं बोधशुचित्वपूर्णसततं तूर्यत्वमासादितम् वन्दे त्वां मकरन्दनाथयतिनं रक्षस्वदीनाङ्कितम्। ॐ बोला जगद्गुरु श्री ज्ञानेश्वर महाराज की जय। परमहंस सद्गुरु स्वामी स्वरूपानंद महाराज की जय। परमहंस सद्गुरु स्वामी माधवनाथ महाराज की जय। परमहंस सद्गुरु स्वामी मकरंदनाथ महाराज की जय। सब संतन की जय। जय जय रघुवीर समर्थ।
ओम तत्सत इति निर्देशः ब्रह्मणस त्रिविध स्मृतः ब्राह्मणाः तेन वेदाश्च यज्ञाश्च विहिताः पुरा। ब्रह्माचा ओम तत् सत असा तीन प्रकारचा निर्देश शास्त्रांनी सांगितलेला आहे, शास्त्रामध्ये सांगितलेला आहे। ब्राह्मणास तेन वेदाश्च यज्ञाश्च विहिताः पुरः। ब्राह्मण आणि वेद या निर्देशांनीच ब्राह्मणांनी आणि वेदांनी यज्ञ पूर्वी निर्माण केले। ओम तत्सत या ब्रह्मनामाप्रमाणे ब्रह्मनिर्देशाप्रमाणे असा या श्लोकाचा अर्थ। आणि गेले अनेक बुधवार आपला हा श्लोक चाललेला आहे। आज ज्ञानेश्वर महाराजांनी लिहिलेल्या ओव्या आपण पाहणार आहोत। तरी अनादी परब्रह्म जे जगदादी विश्राम धाम तयाचे एक नाम त्रिधा पैयासे। सगळ्या जगताचं विश्राम धाम असणार ज्याला परब्रह्म असं म्हटलं जातं, ज्याला आदी नाही असं, आपल्याला जे जगत वाटतं ते स्थूल जगत आपल्या दृष्टीला दिसणारं, हे स्थूल दृष्टीला दिसणारं जगत तेवढीच गोष्ट नसून त्याच्या बुडाशी किंवा अधिष्ठानाशी एक अव्यक्त वस्तू आहे। तिथून हे जगत निर्माण झालं, त्या अव्यक्त वस्तूतून हे जगत निर्माण झालं आणि हे जगत त्या अव्यक्त वस्तूच्या आधारानेच चालतं आणि त्या अव्यक्त वस्तूच्या पर्यंत हे जग नाहीसं झालं तरी देखील शिल्लक राहणारे ते अव्यक्त स्थितीच राहते। म्हणून त्या अव्यक्त स्थितीला की ज्याला परब्रह्म अशी संज्ञा आहे ते या जगताचं विश्रामधाम आहे आणि त्या ब्रह्माच्या आधी मात्र काही नाही, ते अनादी असं आहे। म्हणजे ते स्वयंसिद्ध आहे, ते अनुत्पन्न आहे, कारण ज्या उपपत्तीनी जगत अव्यक्तापासून झालं त्याच उपपत्तीनी अव्यक्त अजून कशापासून तरी झालं असेल असं जर कोणी म्हणेल तर त्या अव्यक्ताच्याही आधी मात्र काही नव्हतं। अक्षर अशा ब्रह्माच्या आधी काहीही नव्हतं, ते अक्षर ब्रह्मच सदानकदा होतं, पूर्वीपासूनच होतं आणि त्याला अनादी म्हणजे ज्याला आदी नाही असं असं म्हटलं जातं। ते कधीच उत्पन्न झालं नाही, ते अनुत्पन्न आहे, ते नेहमीच आहे, कारण जे उत्पन्न होतं त्याचा नाश होतो। पण हे जे मूलद्रव्य आहे ज्याला ब्रह्म असं म्हणतात तर ते अनादी आहे असं ज्ञानेश्वर महाराज म्हणतात। तरी अनादी ज्याला आदी नाही असं परब्रह्म, परब्रह्म ही संज्ञा आहे, ते अक्षर अनादि अविनाशी अव्यक्त अचिंत्य अविकारी अशा वैशिष्ट्यांनी नटलेल्या वस्तूला परब्रह्म ही संज्ञा आहे। एका शब्दात सांगायचं झालं तर ब्रह्म परब्रह्म, तरी अनादि परब्रह्म जे जगदादी विश्राम धाम, जगत निर्माण होण्याच्या आधी ते होतं आणि जगत त्याच्या ठिकाणीच विश्रांतीला जातं जेव्हा नाहीसं होतं तेव्हा, तयाचे एक नाम त्रिधा पै असे, त्या परब्रह्माला एक नाम आहे पण ते नाम त्रिधा आहे म्हणजे तीन मात्रातून झालेलं आहे। ते तीन प्रकारचं आहे, तीन अक्षरातून एक नाम तयार झालेलं आहे। अ उ आणि म अशी ती अक्षर आहेत, ते कीर अनाम अजाती ते खरोखरच नामरहित खरं म्हणजे, कारण त्याला नाम देण्यासाठी देखील तिथं कोणीच नव्हतं। जेव्हा एखाद्या गोष्टीला नाम दिलं जातं तेव्हा ते नाम देणारा त्या गोष्टीच्या आधी असला पाहिजे ना, ते सर्वांच्या आधी असल्यामुळं त्याला नाम नाही आणि त्याला जन्मही नाही। अजाती ते कीर, ते खरोखर कीर म्हणजे अनाम अजाती ते नामरहित आहे आणि जन्मरहित आहे। परी अविद्या वर्गाची आहे राती माझी, पण अशा प्रकारचं ते तत्व आहे हे ओळखणारे मात्र फार कमी आहेत। ते पूर्वी होतं तसं तत्व, मग त्याच्यापासून जगत निर्माण झालं आणि जगतामध्ये भूतमात्र आणि आम्ही निर्माण झालो, बरोबर आहे। आम्ही ते तत्व मात्र ओळखेन असे झालो। ते अजाती अनाम असं परब्रह्म आम्हाला समजेन असं झालं, याचं कारण आमच्या ठिकाणी त्या परब्रह्म सत्तेविषयी असणारं अज्ञान। ते कीर अनाम अजाती परी अविद्या वर्गाची आहे राती जीवाला, म्हणजे आम्हाला जी स्वरूपाविषयी भ्रांती आणि परब्रह्म तत्वाविषयी भ्रांती निर्माण झाली, त्या भ्रांती ही जणू काही निद्रा रात्र। अविद्या वर्गाची आहे राती माझी ओळखावया श्रुती खूण केली, आम्हाला आमच्या स्वरूपाविषयी अज्ञान परब्रह्माविषयी अज्ञान जगतावर भरोसा हे आमच्या अज्ञानाचं लक्षण असल्यामुळं ते परब्रह्म ओळखण्यासाठी म्हणून अनादि वस्तू ओळखण्यासाठी म्हणून श्रुतीनी एक खूण निर्माण केली, एक संज्ञा निर्माण केली। ज्ञानेश्वर महाराज म्हणतात उपजलिया बालकासी नाव नाही तयाशी, ठेविलेनी नावेसी ओ देतो उठी। जन्म होतो आणि जन्म झाल्यानंतर ते जे अर्भक असतं बाळ असतं त्याला नाव नसतं, त्याला कोणत्या नामाने संबोधणार? ज्ञानेश्वर महाराज म्हणतात ठेविलेनी नामेसी ओ देतो उठी, पण कोणीतरी त्याचं नाव ठेवतं आणि त्या नावाला तो ओ द्यायला सुरुवात करतो आणि हे नाव देखील परब्रह्माला अशा करता द्यायला लागतं की कष्टले संसार शिणे अविद्या रात्रीमध्ये अविद्या वर्गाची या रात्री राती म्हणजे अज्ञानाच्या रात्रीमध्ये आहेत खरे, पण संसाराच्या भाराने ज्यांना क्षीण निर्माण होतो, जे देवो येती गारहाणे तो क्षीण दूर व्हावा म्हणून ते गारहाण करायला लागतात, प्रार्थना करायला लागतात, त्याला प्रार्थना कोणाच्या नावाने करायची हे कोणीतरी जाणत्यांनी सांगायला पाहिजे म्हणून श्रुतीनी त्याला नाव ठेवलं ओंकाराचं। कष्टले संसार शिणे जे देवो येती गारहाणे तया ओ दे नावे जेणे तो संकेतू। हा हाक मारल्यानंतर ज्या नावाने हाक मारू ज्या व्यक्तीला वस्तूला त्या नावाला जेणेकरून ओ दिली जाते तो संकेत म्हणजे हा ओंकार। एका बाळाचा जेव्हा जन्म होतो तेव्हा जन्म होताना जन्म झाल्यावर लगेच पुढच्या क्षणाला त्या बाळाला स्वच्छ करून एक 5 मिनिटाच्या आत बाहेर आणून देतात, दाखवतात त्याला कसं आहे काय आहे, आणि आपल्याला भुरळ पडते त्या बाळाला पाहून, पण त्याला हाक मारता येत नाही, त्याला नाव नसतं। खरं म्हणजे जेव्हा जन्म होतो त्याच्या आधी 9 महिने जन्म झालेला असतो। आपल्याला बाळ दिसण्याची जी प्रक्रिया आहे तर आपल्याला जेव्हा ते बाळ दिसतं तेव्हा आपल्या तऱ्हेने त्याचा जन्म होतो, पण खरं म्हणजे त्याचा जन्म आधीच झालेला असतो। आणि तेव्हा तर अगदीच अव्यक्तातली गोष्ट असते, म्हणजे आजपर्यंत मी असं ऐकलेलं आहे की आजपर्यंत स्त्री बीज पाहता आलेलं नाही, आणि पाहिलेलं जरी असलं तरी ते साधं सुधं तर दिसणं शक्य नाही, आणि त्याचा संयोग देखील झाल्यावर दिसतो, पण होण्याची जी प्रक्रिया आहे ती इतकी सहजगत्या आणि गूढ पद्धतीने घडते ज्या वेळेला जन्म होतो तेव्हा ते अगदीच अव्यक्त असतं, म्हणजे एक बिंदू देखील फार मोठा असेल इतकं अव्यक्त असतं, पण त्यानंतर जेव्हा आपल्याला दिसण्यासारखा असा कोपरभर असा देह दिसायला सुरुवात होते तेव्हा त्याला काहीतरी नाव ठेवणं आवश्यक असतं। म्हणजे त्या नावाला तो ओ देत उठेल, जर आपल्या कोणाला नावच नसती तर व्यवहार करताच आला नसता। नाव देण्याची गरज आहे, जर नावच नसतं तर समजायचं काय कोणी कोणाशी आणि कसा व्यवहार करायचा। म्हणून व्यवहार करण्यासाठी जशी आपल्याला नावाची आवश्यकता आहे तशी कष्टले संसार शिणे जे देवो येती गारहाणे, जे गारहाणं मांडतात त्यांनी देखील कोणत्या नावाने आणि कोणाकडं गारहाणं मागायचं, कोणाकडं गारहाणं मागायचं तो अव्यक्त अचिंत्य, पण त्याला नाव तर असलं पाहिजे। तया ओ दे नावे जेणे तो संकेतू। हा आणि संसाराचा क्षीण मोठा अद्भुत आहे, संसार फार 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 क्षीण निर्माण करतो। संसारातल्या अनेक अडचणी म्हणजे प्रकृती संबंधीच्या अडचणी, आयक्यू बुद्धीच्या संदर्भातल्या अडचणी, समजण्याच्या संदर्भातल्या, आकलनाच्या संदर्भातल्या अडचणी, ग्रहण शक्तीच्या बाबत असणाऱ्या अडचणी, मनाच्या संदर्भात असणाऱ्या अडचणी, कोणाचं मन आजारी पडतं, कोणाचं शरीर आजारी पडतं, शरीराच्या आरोग्याच्या अडचणींबरोबर संसारामध्ये एकटाच नसल्यामुळं संसारात आपल्या बरोबर आहेत त्यांच्याही अडचणी आपल्या अडचणी होऊन जातात आणि त्यांच्याही या सगळ्या अडचणी याच प्रकारच्या असतात, प्रकृती संदर्भातल्या असतील, शिक्षणासंबंधीच्या. साधी ऍडमिशन जर घ्यायची असेल तर शाळा कोणती याच्यावर दोन दोन महिने निर्णय होऊ शकत नाही. एक एक दोन दोन महिने जातात पण या शाळेत की त्या शाळेत हा निर्णय कठीण जातो. शीण संसारात खूप असतो. पाणी येणार नाही असं म्हटलं तरी देखील शीण आहे. मग त्याच्यानंतर नवरा बायकोंचं जमणं न जमणं, आपल्या मुलांचं त्यांच्या नवऱ्याशी किंवा त्याच्या पत्नीशी जमणं न जमणं, संसारोयम अतीव विचित्र हा असंच म्हटलेलं आहे. तेव्हा कोणाला तरी हाक माराविषयी वाटते, ब्रह्माचा अबोला फिटावा, अद्वैत तत्वे तो भेटावा, ऐसा मंत्रू देखिला कणवा वेदे बापे. म्हणून कोणाला हाक मारणार, तो अबोला म्हणजे जो अनुर्वाच्य आहे, जी वस्तू अनुर्वाच्य आहे, ज्याचा संबंधी बोलताच येत नाही आणि ज्याला हाकच मारता येत नाही, तो जावा आणि हाक मारल्यावर तो आपल्याला भेटावा. ऐसा मंत्रू देखिला कणवा वेदे बापे, श्रेष्ठ बापे म्हणजे वेदांनी मोठी कणव येऊन आपल्या सगळ्यांची असा मंत्र पाहिला किंवा शोधून काढला. मग दाविले जेणे एके, ब्रह्म आळविले कवतिके, मागा असत ठाके पुढा उभे. मग या एका शब्दानी, ओम ओम या एका शब्दानी, मग दाविले जेणे एके, ब्रह्म आळविले कवतिके, पुढं मी घेणार आहे पुढच्या श्लोकामध्ये. जेव्हा पुढचा श्लोक सुरू होईल तेव्हा ब्रह्माची आळवणी कशी करायची खरं इथेही घेता येईल. ओम या शब्दानी ब्रह्माचं स्मरण, ब्रह्माची आठवण केल्यानंतर मागा असत म्हणजे आठवण जो करतो त्या आठवण करण्याच्या अधिष्ठानभूत त्याच्याही माग असणार, आपल्या वृत्तीच्याही बुडाशी असणार, वृत्तीच्याही तळाशी असणार, जिथून स्फूर्ती निर्माण होते, जिथून वृत्ती निर्माण होते तिथं ठाके पुढा उभे, ते चैतन्य आठवण केल्यानंतर जणू पुढं उभं ठाकतं, दृष्टोत्पत्तीला येतं. मग दागविले नि जेणे एके, ब्रह्म आळविले कवतिके, जे सत्तारूप होतं, जो आठवण करणार आहे त्याच्या अंतर्यामीच ते आहे, ज्याची आठवण करायची आहे त्याच्या संबंधी विसर पडलेला आहे, त्याचं नाम घेतो आहे ओंकाराच्या साह्याने, तो परमात्मा आहे अशी त्याची भावना आहे, तो सत्तारूपाने याच्याच अंतर्यामी वस्ती करून राहिलेला आहे. आठव केल्यानंतर वृत्ती थांबते आणि अधिष्ठानाशी तो समरस होऊन जातो आणि समरस होतो तेव्हा ज्याला हाक मारली तो जसा पुढं उभं राहावा तशी त्याची प्रचिती येते. परिनिगमाचळ शिखरी, उपनिषदार्थ नगरी आहाती जे ब्रह्माच्या एकाहारी तयासीच कळे. पण हे प्रत्यक्ष पुढे हाक मारल्यानंतर उभं होणं हे कोणाला कळतं? परिवेद म्हणजे निगम, निगम अचळ शिखरी. निगम म्हणजे वेद, शास्त्र. हा जणू पर्वत, त्या पर्वताच्या शिखरावर बघा ज्ञानेश्वर महाराज काय लिहित आहेत. म्हणजे वेद, वेद हा जणू एखादा पर्वत, त्याचं जे शिखर आहे त्या शिखरावर एक नगरी वसवलेली आहे. ती नगरी उपनिषदार्थ नगरी आहे. उपनिषद ही कोणी? नगरी. आणि त्या उपनिषद ज्याला दाखवतं ते ब्रह्म. आहाती जे ब्रह्माच्या एकाहारी, त्या ब्रह्माच्या पंक्तीला जे बसलेले आहेत आणि त्या ब्रह्माचा अनुभव जे घेतात, तयासीच कळे. या ओंकाराच्या साह्याने परमात्म्याशी म्हणजे आपल्या स्वरूपाशी एकरूपता फक्त त्यांनाच प्राप्त होणार. हेही असो, ही एक उपपत्ती. की किती वाजले? एक एक दोन मिनिट थांबू. हरी 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 स्वामीजी. बरं झालं थांबलो. त्या निमित्ताने आतापर्यंत आपण पाहिलं की अनादी जगताचाही आदी असणारं, जगताचंही विश्रामधाम असणारं जे परब्रह्म, जे वस्तुतः अनामी आहे, अजन्मा आहे, पण ते ज्ञान्याकरता आहे. अनामी, अजन्मा, अनादी, ज्याला अज्ञानाच्या योगाने झोप लागलेली आहे किंवा अज्ञान रात्रीमध्ये जो आहे, त्यांनी त्याला या परब्रह्माला ओळखण्याची कोणती सोय नाही. ज्ञानी त्याला ओळखतात. त्यांना जर ओळखायचं असेल तर त्यांना समजेल अशा प्रकारे सांगायला पाहिजे. म्हणून जसं जन्म झालेल्या बाळाला नाव नसतं, पण ठेवलेल्या नावाला ओ देत उठतं, तसा हा नामरहित असणारा, त्याला हाक मारण्याची अज्ञानी लोकांना, जे संसाराने शिणलेले आहेत अशा लोकांना आवश्यकता भासते. आणि त्यांनी गारहाणं गाण्यासाठी आणि हाक मारण्यासाठी एखादा शब्द तरी पाहिजे. तो शब्द ओंकाराच्या रूपाने दिला गेला. त्याचा हेतूही असा होता की जो अनिर्वाच्य, ज्याच्या संबंधी बोलता येत नाही, तर तो नाव घेतल्यानंतर त्याची अनिर्वाच्यता निघून जावी. आपण परब्रह्माला हाक मारली असा भाव राहावा. आणि पुढे अद्वैत भावाने त्याची आणि आपली भेट व्हावी. आपणही अद्वैत भावात जावं. अर्थात अशा हेतूनी वेदांनी सर्वसामान्यांची कणव येऊन एक शब्द निर्माण केला, ज्या एका शब्दामुळे जर ब्रह्माची आळवणी केली, हाक मारली, तर हाक मारणारा जो आहे त्याचं अधिष्ठानभूत असणारा परमात्मा त्यालाच भेटेल. समजते ना मी काय म्हणतोय ते? असं आधी सगळं ज्ञानेश्वर महाराजांनी सांगितलेलं आहे. आणि तो भेटल्यानंतर काय होईल? एरवी जे वेदांच्याही अगदी टोकावर, जे वेदांच्याही शेवटी, ज्याला वेदांत असं म्हणतात, ते जणू वेदरूपी पर्वताच्या शिखरावर उपनिषदार्थ नगर वसावं, आधी वेद जाणणं कठीण, मग वेदांत वेद अचळ वेद पर्वत चढून जाणं कठीण, आणि मग उपनिषदांची भेटी होणं कठीण. पण उपनिषद ज्याचं वर्णन करतात, ज्याची स्तुती करतात, त्याच्याशी असा हाक मारणारा एकरूप होऊन जाईल. ते असं म्हणतात की आहाती जे ब्रह्माच्या एकाहारी तयासीच कळे. अनुभव संपन्न उपनिषदांचे अर्थ ज्यांना समजतात, त्यांच्या बरोबरीला पंक्तीला जाऊन बसण्यासाठी म्हणून संसार श्रांत असणाऱ्या अज्ञानी व्यक्तीला देखील एक हाक मारण्यासाठी नाव देणं गरजेचं होतं. म्हणून हे ओम हे नाव, ओम तत्सत इति याच्यातल्या ओम बद्दल ते म्हणतात, हे नाव वेदांनी निर्माण केलं. हेही असो, ही एक उपपत्ती सांगितली. आता त्याच्या पुढे ते असं म्हणतात, प्रजापती शक्ती जे सृष्टी करीती ते जया एका आवृत्ती नामाची आहे. ब्रह्मदेवानी प्रजापतीनी शिव आणि शक्ती त्याच्यातल्या शक्तीच्या योगानी, आदी मायेच्या योगानी, आदी मातेच्या योगानी जे सृष्टीचं सृजन केलं ब्रह्मदेवानी स्फूर्ती देऊन, ते जया एका आवृत्ती नामाची आहे. ते सृजन केल्यावर देखील एका नामाचं आवर्तन करावं आणि परत स्वरूपाला भेटावं म्हणून सृजन केलं. ब्रह्मदेवानी सृष्टी जेव्हा निर्माण केली, तेव्हा निर्माण करण्यामागं हेतू असा होता की सृष्टी निर्माण करण्याचा खेळ निर्माण करून जे सृष्टीमध्ये निर्माण झालेले आहेत त्यांनी एका नामाचं आवर्तन करून किंवा आवृत्ती करून परत आपल्या मूळ स्वरूपाला प्राप्त व्हावं. पै सृष्टीच्या उपक्रमा पूर्वीगा विरोत्तमा वेडा ऐसा ब्रह्मा एकला होता. हा सृष्टीचा उपक्रम त्यांनी करण्याच्या आधी ब्रह्मदेव गोंधळात पडलेला होता, वेडा जैसा गोंधळलेला असा होता आणि एकाकी होता, एकटाच होता. त्याची स्थिती अशी होती की माझं ईश्वरात ओळख हे, ईश्वर काय हे त्याला समजत नव्हतं. त्याची निर्मिती होऊन चुकलेली होती, पण तो मला ओळखत नव्हता, अक्षर परमात्म्याला ओळखत नव्हता, ना सृष्टीही करू शके आणि तो सृष्टीही निर्माण करू शकत नव्हता. अशा स्थितीमध्ये तो होता. तो थोरू केला एके नामे जेणे, तो ज्या नामाच्या संस्कारांनी वाढला मोठा झाला, जयाचा अर्थू जीवी ध्याता जे वर्णत्रयची जपता, ज्याचा अर्थ आपल्या जीवाच्या ठिकाणी त्या अर्थाचं ध्यान करता करता ब्रह्मदेवाला, ते वर्णत्रय अ उम याचा जप करता करता विश्वसृजन योग्यता आली तया, एका योग्य वेळेला त्याला विश्व निर्माण करण्याची योग्यता त्याच्या ठिकाणी निर्माण झाली. तेधवा रचिले ब्रह्मजन, आणि मग त्यांनी विश्वसृजन योग्यता, विश्व निर्माण करण्याची योग्यता निर्माण झाल्यावर त्यांनी ब्राह्मण निर्माण केले, म्हणजे ब्रह्म जाणणारे निर्माण केले. तया वेद दिधले शासन, आणि त्या ब्राह्मणांना देखील वेदांच्या पद्धतीने जगावं असं शासन किंवा अनुशासन सांगितलं. यज्ञा ऐसे वर्तन जीविके केले, आणि त्यांनी जिवंत राहण्यासाठी किंवा राहटण्यासाठी म्हणून यज्ञाचं आचरण करावं निर्वाहासाठी असं ठरवून दिलं. पाठी नेणो किती येर स्रजिले लोक अपार, झाले ब्रह्मदत्त अग्रहार तिन्ही भुवने. आणि मग एकदा असे ब्रह्मज्ञानी निर्माण झाल्यावर ब्रह्मदेवाकडून ओम या नामाचा उच्चार करत तो विश्वसृजन योग्यता त्यांनी निर्माण केली. आणि मग ब्रह्मज्ञानी ब्राह्मण झाले, वेदांचं अनुशासन चौकट त्यांच्या जीवनाला निर्माण झाली, आणि या चौकटीत यज्ञ भावनेने त्यांनी आपला निर्वाह करावा अशी योजना ब्रह्मदेवानी करून दिली. अशी योजना एकदा झाल्यानंतर त्याच्या पाठोपाठ नेणो किती येर सृजिले लोकापार, मग परस्पर लोकांची निर्मिती व्हायला लागली. झाले ब्रह्मदत्त अग्रहार तिन्ही भुवने. आता मी मध्ये थांबत अशा करता नव्हतो, मला हा सगळा तुम्हाला वाटणारा घोटाळा समजून सांगायचा आहेच आहे. याच्यात घोटाळा जरी काही नसला, मूळ अक्षर अविनाशी अव्यक्त असं परमात्म तत्व होतं. त्या परमात्म तत्वाच्या ठिकाणी काहीच नव्हतं, त्याला ओळखणारही कोणी नव्हतं. ते स्वसंवेद्य होतं, ते स्वतः स्वतःला ओळखत होतं आपण आहोत म्हणून, पण त्याला ओळखणारं तिथं कोणीच नव्हतं. त्याच्या ठिकाणी एक योग्यता होती, ती योग्यता म्हणजे आपल्या स्वतःच्या संकल्पानी विश्व निर्माण होण्याची योग्यता त्या अक्षर ब्रह्माच्या ठिकाणी होती. तो एकाच वेळेला अक्षर देखील होता, अविनाशीही होता, क्रियारहित देखील होता, आणि त्याचा एक भाग क्रिया करू शकेल असाही होता. त्याच्या एका भागात त्रिगुण देखील सामावलेले होते आणि एक अगदीच अक्षर होता. हे सगळे एकमेकांमध्ये मिसळून ते पूर्ण अव्यक्तच होते, पण शिवशक्ती सामर्थ्य त्यांच्या ठिकाणी होतं. जसं रामकृष्ण म्हणायचे की वेटोळं घालून बसलेला नाग म्हणजे शिव, आणि वेटोळं सोडून तोच चालायला लागला की शक्ती. म्हणजे शिव आणि शक्ती यांच्यात भेद काही नाही, दोन्ही एका परमात्म्यापासूनच निर्माण झालेले. पण शिवाच्या अधिष्ठानावर म्हणजे परमात्म्याच्या अधिष्ठानावर शक्ती निर्माण झाली, विश्व निर्माण झालं. हे जे विश्व निर्माण झालं त्याला विष्णू असं म्हटलं गेलं. विष्णू सहस्र नामामध्ये देखील विष्णूचं पहिलं नाव विश्व असंच आहे. ओम पहिलं नाम ओम आहे, विश्वम विष्णू वषटकार हा, विश्व हे त्याचं पहिलं नाव आहे विष्णूचं. तो शक्ती स्वरूप आहे, आणि त्या शक्ती स्वरूप विष्णू अव्यक्त अचिंत्य परमात्मा जसाच्या तसा राहून त्याच्याच अधिष्ठानावर शक्तीचं कार्य म्हणजे विश्वनिर्मितीचं सामर्थ्य असणारी घटना घडली. तसंच त्याच्या ठिकाणी अजून एक सामर्थ्य निर्माण झालं, ते म्हणजे विश्व क्षय होण्याचं सामर्थ्य. या दोन्ही निर्माण झाल्या. एकाला विष्णू म्हटलं गेलं, एकाला रुद्र म्हटलं गेलं किंवा महेश म्हटलं गेलं. आणि हे विष्णू जे होते त्यांना म्हणजे ते जरी शक्तीचं स्वरूप असले तरी देखील त्यांचं वैशिष्ट्य म्हणजे स्त्री पुरुष या उभय योनी विष्णू स्वरूपच आहेत. विष्णूतूनच म्हणजे शक्तीतूनच हे दोन्ही निर्माण झाले. आणि एवढं सगळं करून विष्णू स्वतः आपल्या कृतीपासून देखील निराळा राहिला, जसा परमात्मा निराळा राहिला तसा. तो शांताकार भुजग शयनम पद्मनाभम सुरेशम विश्वाधारम, विश्वाचा आधार तर आहे पण मुळीच काही न करणारा शांत असा, पण विश्वाचं पालन करण्याची इच्छा धरणारा, आणि त्याच्या नाभीतून नाभिकमलातून ब्रह्मदेवाचा जन्म झाला. म्हणून विष्णू आणि महेश म्हणजे निर्मिती आणि संहार. या निर्मितीतून म्हणजे परब्रह्माच्या निर्मितीतून अजून एक निर्मिती झाली. ती निर्मिती म्हणजे विष्णूंच्या नाभीतून निर्माण झालेला ब्रह्म किंवा ब्रह्मदेव किंवा ब्रह्मा नावाचा आपला त्रिमूर्तीत असणारा ब्रह्मा विष्णू महेश. आणि या ब्रह्म्यांनी सगळी निर्मिती केली. पण हा ब्रह्मा निर्मिती करण्यासाठी अक्षम होता. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात की मज ईश्वराते नोळखे ना सृष्टी ही करू शके, असा तो पूर्वी होता जन्म झाल्याबरोबर. तो या ओंकारामुळे सज्ञानी झाला, मोठाही झाला, एका योग्यतेला आला. ओंकाराचा अर्थ ध्यानामध्ये घेत घेत, ओंकाराच्या वर्णत्रयाचा जप करत करत त्याच्या ठिकाणी विश्वसृजन योग्यता आली, विश्व निर्माण करण्याची योग्यता आली. आणि मग त्याच्या ठिकाणी ज्ञान निर्माण झालं. त्या ज्ञानाच्या योगाने त्यांनी आचरणात्मक देखील नियम बनवले आणि यज्ञ भावनेनी सगळ्या सृष्टीची निर्मिती केली आणि मग अपरंपार सृष्टी झाली. तुम्ही बघा, आपलाही जन्म अव्यक्तातून होतो आणि आपलंही पोषण नाभीतूनच होतं. आईच्या पोटात असताना आपलंही पोषण नाभीतूनच होतं. विष्णूच्या नाभीतून ब्रह्मदेव निर्माण झाले. तो ब्रह्मा जणू मीच होतो, तुमच्यापैकी कोणीही होता. तो मज ईश्वराते नोळखे ना सृष्टीही करू शके, तो पुनरुत्पत्ती करू शकत नव्हता त्या क्षणी, आणि ईश्वरालाही ओळखत नव्हता. ज्यांनी निर्माण केलं त्याला ओळखत नव्हता. आपण कुठून आलो याचं त्याला ज्ञान नव्हतं. आणि जन्मल्यावर ती नाळ कापावी लागते, त्याला बाजूला करावा लागतो. बाजूला केल्यावर तो गोंधळलेला, अज्ञानी, अडाणी, एकाकी असा खरं म्हणजे असतो. त्याची ईश्वराशी अनोळख असते, ओळख नसते. आपल्या स्वरूपाची त्याला ओळख नसते. आणि तो सृष्टीच्या सृजनाला अपात्र असतो. नंतर ओम या वर्णत्रयानी म्हणजे खरी या सृष्टीच्या माग निदान मनुष्याच्या जन्माच्या माग तो सुसंस्कारित व्हावा, ब्रह्मनामाचा त्याला अनुग्रह व्हावा आणि तो अनुग्रह घेऊन ब्रह्माचं ध्यान करत करत तो मोठा व्हावा, त्याला आपल्या स्वरूपाची ओळख व्हावी, आपण परमात्मा आहोत अशी, आणि मग यथाकाल त्याला विश्वसृजन योग्यता म्हणजे पुनरुत्पादनाची योग्यता प्राप्त व्हावी. पण हे सगळं करत असताना त्यांनी शास्त्राप्रमाणे चालावं आणि यज्ञातून निर्वाह पद्धती यज्ञाऐसे वर्तन जीविके केले. यज्ञाचं आचरण करून आपल्या निर्वाहाचं साधन त्यांनी बनवावं. जमतंय? जो काल्पनिक ब्रह्मा होता तो आणि हे नेमकं काय आपल्याशी कसं संबंधित आहे ते समजतंय? आणि यज्ञातून निर्वाह पद्धतीची निर्मिती याचा अर्थ सहयज्ञा प्रजा सृष्ट्वा पुरोवाच प्रजापती अनेन प्रसविषध्वम एशवहा तू इष्ट कामधुक. जे कितव्या अध्यायात, तिसऱ्या अध्यायात मला वाटतं यज्ञ प्रकरण जे भगवंतांनी सांगितलं, भगवंत असं म्हणतात की मी ब्रह्म्याची आणि यज्ञाची निर्मिती एकाच वेळेला केली. आणि या यज्ञाच्या आचरणानेच तुमची भरभराट होईल, हा यज्ञ तुमचे सर्व इष्ट काम पूर्ण करेल. या यज्ञातून निर्माण झालेले जे अन्य आहेत ते सर्व तुमच्यासारखेच तुम्ही देव मानावेत. म्हणजे मनुष्यांनी अन्य मानवाला, अन्य भूतमात्रांना, सर्व भूतमात्रांना आणि सर्व निसर्गाला देव मानावं आणि त्यांची संभावना करावी. देवान भावयतानेन ते देवा भावयंतु वहा, परस्परम भावयंता हा श्रेय हा परम वापस्युत. तुम्हीच फक्त राहाल आणि झाडं राहणार नाहीत असं म्हटलं तर कालांतराने तुम्ही जाल. या विश्वातला प्रत्येक पदार्थ एकमेकांकरता आवश्यक आहे आणि यज्ञ भावनेनी तुम्ही सर्वांचा सांभाळ करत निर्वाहापुरतं स्वतःचं त्याच्यातून काढून घेणं अपेक्षित आहे. इष्टान भोगान ही वो देवान दास्यंते यज्ञ भाविता तैर दत्तान अप्रदायेभ्यो यो भुंगते स्तेन एव सहा. तो चोर आहे जो यज्ञातून जे मिळतं ते त्या योगाने जो समाजाची अन्य प्राणीमात्रांची आणि निसर्गाची सेवा करत नाही, ती सेवा करून उरलेलं असतं ते स्वतः करता घ्यावं, तो प्रसाद असतो. आणि जो असं करत नाही तो चोर आहे असं ते म्हणतात. चोर आहे म्हणजे तो अज्ञानाच्या गर्तेतून कधी बाहेर येणार नाही. अशा प्रकारे परस्परांना पूरक वर्तन करणारी सृष्टी ब्रह्मदेवानी यज्ञ भावनेनी निर्माण केली. त्या तिसऱ्या अध्यायात जे श्लोक आले त्याचा संदर्भ इथं येतोय. बघा आता परत, थोडा वेळ पुढे गेलाय. पै सृष्टीची या उपक्रमा पूर्वी गा विरोत्तमा वेडा ऐसा ब्रह्मा एकला होता मज ईश्वराते नोळखे ना सृष्टी ही करू शके तो थोरू केला एके नामे जेणे जयाचा अर्थू जीवी ध्याता जे वर्णत्रयची जपता विश्वसृजन योग्यता आली तया तेधवा रचिले ब्रह्मजन तया वेद दिधले शासन यज्ञाऐसे वर्तन जीविके केले पाठी नेणो किती येर सृजिले लोक अपार झाले ब्रह्मदत्त अग्रहार तिन्ही भुवने. ही जी तिन्ही भुवन आहेत ती ब्रह्मदत्त आहेत, ब्रह्मानी तुम्हाला दिलेली आहेत. याच्यातले भले जे 3000 स्क्वेअर फुटाचे प्लॉट आपल्या नावे झाले असतील 7-12 वर, जे काही आपले असतील नसतील तर किंवा फ्लॅट 2 रूमचा 3 रूमचा 5 रूमचा, पण हे ब्रह्मदत्त अग्रहार इनाम मिळालेलं आहे, ब्रह्माने इनाम दिलेलं आहे आणि तीनही भुवन आहेत असं ते म्हणतात. ऐसे नाम मंत्रे जेणे धातया अढंच करणे तयाचे स्वरूप ऐके म्हणे श्रीकांतुतो, असं ज्या नाममंत्राच्या योगानी धातया म्हणजे सर्वांना जन्म देणारा जो ब्रह्मदेव, धातया अढंच करणे श्रेष्ठ कृती केली, तयाचे स्वरूप म्हणजे त्या ओंकाराचं स्वरूप ऐक म्हणे श्रीकांतुतो, हे सगळं श्रीकांत म्हणजे ब्रह्मदेवालाही ज्यांनी निर्माण केलं तो अव्यक्त अक्षर परमात्मा देहधारी होऊन सांगतो आहे ऐका असं ज्ञानेश्वर महाराज सांगतायत. आज त्यांचा समाधी दिन आहे. पुढच्या वेळेला बघू. तरी सर्व मंत्रांचा राजा तो प्रणवो आदी वर्णू बुझा आणि तत्कारू जो दुजा तिजा सत्कारू, एवं ओम तत्सत्कारू ब्रह्मनाम हे त्रिप्रकारू हे फूल तुरंबी सुंदरू उपनिषदाचे. फार सुंदर लिहिलेलं आहे. पुढच्या वेळेला बघू. हरि ओम तत्सत. विठ्ठल विठ्ठल. नमितो योगी थोर विरागी तत्वज्ञानी संत तो सत्कविवर परात परगुरु ज्ञान देव भगवंत. ओम ओम ईशावास्यम इदं सर्वं यत्किंज जगत्यान जगत तेन त्यक्तेन भुञ्जीथाः मा गृधकस्य स्विद्धनम्. ओम शांति शांति शांति. हरि 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 हरि. ज्ञानोबा माउली प्रभु स्वामी जी. हरि हरि हरि. ओला पुंडलीक वरदे हरि विठ्ठल. श्री ज्ञानदेव तुकारा. श्री ज्ञानेश्वर महाराज की जय. परमहंस सद्गुरु स्वामी स्वरूपानंद महाराज की जय. परमहंस सद्गुरु स्वामी माधवनाथ महाराज की जय. सब संतन की जय. जय जय रघुवीर समर्थ. हरि हरि हरि.